भाग 35 मरना पहिले थेसलनिकरास पत्र याचा चौथा अध्याय 13 ते 18 वचन, इब्री लोकास पत्र याचा दुसरा अध्याय 14 ते 15 वचन, प्रगटीकरण याचा 14वा अध्याय 13 वचन। एक दिवस आम्ही सगळा मरणार आहात, तहा आमना काय होईल? परमेश्वराने वचन आखा, एक विश्वासू मरणात त्यांना आत्मा स्वर्गात प्रभूकडे जहा। मेल्यावर घरणे लोकांना दुःख वाटेल, आम्ही मरणाला भिणाराव नाही। देवाने आम्हाला दयेने मरणापासून वाचवला आहा। अविश्वासू लोकांसाठी सार्वकालिक जीवनानी आशा नाही। पवित्र शास्त्रात आखा, ते सार्वकालिक नरकात जातील। ज्यावेळेस तुम्ही मरशाल तेव्हा तुम्ही कसं जाल?